अनुवाद अध्याय 34. मवाब प्रदेशातील यार्देन खोऱ्यातून पिसगा पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरिहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग परमेश्वराने मोशेला गिलाद पासून दान पर्यंत सर्व गिलाद प्रदेश, नफ्ताली, एफ्राईम व मनशेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहुदाचा सर्व प्रदेश दाखवला. तसेच नेगेब आणि सोरापासून यरिहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हेही दाखवले. परमेश्वर मोशेला म्हणाला, अब्राहम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश, त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला, पण तू तेथे जाणार नाहीस. मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्यास सांगितले होतेच. मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथपौराच्या समोरच्या खोऱ्यात हा भाग आला, पण मोशेची कबर नेमकी कुठे आहे हे आज तागायत कोणालाच कळलेले नाही. मोशे मरण पावला तेव्हा 120 वर्षांचा होता. तेव्हाही त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती व दृष्टी चांगली होती. इस्रायल लोकांनी मोशेसाठी 30 दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले. मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नुनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्रायल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले. इस्रायलात मोशे सारखा दुसरा संदेष्टा आजपर्यंत झाला नाही. परमेश्वरास मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. मिसर देशामधील महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसर देशामध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्रायलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.